योहानाने लिहिलेले शुभवर्तमान योहान अध्याय एक. जगाची उत्पत्ती होण्यापूर्वी शब्द अस्तित्वात होता. तो शब्द देवाबरोबर होता आणि शब्द देव होता. तो शब्द सुरुवातीपासूनच देवाबरोबर होता. त्याच्याद्वारे शब्दाच्या सर्व काही निर्माण करण्यात आले. त्याच्याशिवाय काहीच निर्माण करण्यात आले नाही. त्याच्यामध्ये जीवन होते. ते जीवन जगातील लोकांसाठी प्रकाश, समजबुद्धी, चांगुलपण असे होते. हा प्रकाश अंधारात प्रकाशतो, पण त्या प्रकाशाला अंधाराने पराभूत केले नाही. योहान नावाचा एक मनुष्य होता. देवाने त्याला पाठविले. तो लोकांना प्रकाशाविषयी, ख्रिस्ताविषयी सांगण्यासाठी आला, यासाठी की योहानाकडून प्रकाशाविषयी ऐकून लोकांनी विश्वास ठेवावा. योहान तो प्रकाश नव्हता, परंतु लोकांना प्रकाशाविषयी सांगण्यासाठी योहान आला. खरा प्रकाश जगात येणार होता. हा प्रकाश सर्व लोकांना प्रकाश देतो. शब्द अगोदरच जगात होता. त्याच्याद्वारेच जग निर्माण झाले, परंतु जगाने त्याला ओळखले नाही. तो जगात आला, जे त्याचे स्वतःचे होते त्या लोकाकडे आला, परंतु त्याच्या स्वतःच्याच लोकांनी त्याला आपले मानले नाही. काही लोकांनी त्याला आपले मानले, त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना त्याने देवाची मुले होण्याचा हक्क दिला. ही मुले लहान बालके जन्मतात तशी जन्मली नाहीत. त्यांचा जन्म आई वडिलांच्या इच्छेने किंवा योजनेमुळे झाला नाही, तर त्यांचा जन्म देवाकडून झाला. शब्द मनुष्य झाला आणि आमच्यामध्ये राहिला. आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते देवपित्याच्या एकमेव अशा पुत्राचे गौरव. ख्रिस्ताशिवाय दुसरे असू शकत नाही. तो शब्द कृपा, दयाळूपणा आणि सत्य यांनी पूर्णपणे भरला होता. योहानाने त्याच्याविषयी लोकांना सांगितले. योहान म्हणाला,
ज्याच्याविषयी मी सांगत आहे तो हाच. मी म्हणालो, माझ्यानंतर येणारा माझ्याहून थोर आहे, तो माझ्या अगोदर पासून आहे.
शब्द ख्रिस्त हा कृपा, दयाळूपणा व सत्य यांनी पूर्णपणे भरला होता. त्याच्याकडून आम्हाला भरपूर आशीर्वाद मिळाले. मोशेद्वारे नियमशास्त्र दिले, पण दया व सत्याचा मार्ग ही येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त झाली. कोणाही मनुष्याने आत्तापर्यंत देवाला कधी पाहिले नाही, परंतु एकमेव देव येशू, जो बापाच्या उराशी आहे, तो पुत्राद्वारे आम्हाला प्रकट झाला आहे. येरुशलेम येथील यहुदी लोकांनी योहानाकडे काही याजक व लेवी यांना पाठविले.
तू कोण आहेस
हे विचारण्यासाठी यहुदी लोकांनी त्यांना पाठविले. योहान अगदी मोकळेपणाने बोलला. त्याने उत्तर देण्यास नकार दिला नाही. तो स्पष्टपणे म्हणाला,
मी ख्रिस्त नाही.
योहानाने लोकांना तेच सांगितले. यहुदी लोकांनी योहानाला विचारले,
तर मग तू कोण आहेस? तू एलिया आहेस काय?
योहानाने उत्तर दिले,
नाही, मी एलिया नाही.
यहुदी लोकांनी विचारले,
तू संदेष्टा आहेस काय?
योहानाने म्हटले,
नाही, मी संदेष्टा नाही.
यावर यहुदी लोक म्हणाले,
तू कोण आहेस? तुझ्याविषयी आम्हाला सांग. ज्या लोकांनी आम्हाला पाठविले त्यांना आम्ही काय उत्तर द्यावे हे तू आम्हाला सांग. तू स्वतःला कोण म्हणवितोस?
योहानाने त्यांना यशया संदेष्ट्याच्या शब्दात सांगितले,
मी वैरान रानात ओरडणाऱ्या मनुष्याची वाणी आहे. प्रभूसाठी सरळ मार्ग तयार करा.
परुष लोकांनी या यहुदी लोकांना पाठविले होते. हे लोक योहानाला म्हणाले,
तू म्हणतोस की मी ख्रिस्त नाही, मी एलिया नाही, किंवा मी संदेष्टाही नाही, मग तू लोकांचा बाप्तिस्मा का करतोस?
योहानाने उत्तर दिले,
मी लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, परंतु तुम्हाला माहीत नाही असा एक मनुष्य येथे तुमच्यात आहे. माझ्यानंतर येणारा तो हाच मनुष्य आहे. त्याच्या वाहनांचे बंद सोडण्या इतकीही माझी लायकी नाही.
यार्देन नदीपलीकडील बेथानी गावात या सर्व गोष्टी घडल्या. योहान तेथेच लोकांचा बाप्तिस्मा करीत असे. दुसऱ्या दिवशी योहानाने येशूला आपणाकडे येताना पाहिले, योहान म्हणाला,
पहा हा देवाचा कोकरा, जगाचे पाप पाहून नेणारा, याच्याविषयी मी बोलत होतो. मी म्हणालो, माझ्यानंतर एक मनुष्य येणार आहे, परंतु तो माझ्याहून थोर आहे, तो माझ्या अगोदर पासून आहे, तो सदा जीवी आहे. तो कोण होता हे मलाही माहीत नव्हते, परंतु मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो यासाठी की येशू हाच ख्रिस्त आहे हे इस्रायला यहुदी लोकांना कळावे.
नंतर योहान म्हणाला,
ख्रिस्त कोण होता हे मलाही माहीत नव्हते, परंतु मी लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करावा म्हणून देवाने मला पाठविले. आणि देवाने मला सांगितले, आत्माखाली येऊन एका मनुष्यावर स्थिरावताना दिसेल, तोच मनुष्य पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करी.
योहान म्हणाला,
हे होताना मी पाहिले आहे, स्वर्गातून पवित्र आत्मा खाली उतरताना मी पाहिला, आत्मा कबुतरासारखा दिसत होता आणि तो त्याच्यावर येशूवर येऊन स्थिरावला. म्हणून मी लोकांना सांगतो, तो येशू देवाचा पुत्र आहे.
दुसऱ्या दिवशी योहान पुन्हा तेथे आला. योहानाबरोबर त्याचे दोन शिष्य होते. योहानाने येशूला जाताना पाहिले. योहान म्हणाला,
पहा हा देवाचा कोकरा.
योहान हे बोलत असता त्या दोघा शिष्यांनी ऐकले, म्हणून ते योहानाचे शिष्य येशूच्या मागे गेले. येशूने मागे वळून पाहिले, तो दोघे जण आपल्या मागे येत आहेत असे त्याला दिसले. येशूने विचारले,
तुम्हाला काय पाहिजे?
ते दोघे म्हणाले,
गुरुजी, रब्बी, तुम्ही कुठे राहता?
येशूने उत्तर दिले,
माझ्या बरोबर या, म्हणजे तुम्हाला दिसेल.
तेव्हा ते दोघे जण येशू बरोबर गेले. येशू राहत होता ती जागा त्यांनी पाहिली. ते त्या दिवशी येशू बरोबर तेथे राहिले. त्यावेळी सुमारे दुपारचे 4 वाजले होते. येशूविषयी योहानाकडून ऐकल्यावर ते दोघे जण येशूच्या मागे गेले. त्यांच्यापैकी एकाचे नाव आंद्रिया होते. आंद्रिया हा शिमोन पेत्राचा भाऊ. आंद्रियाने पहिली गोष्ट ही केली की आपला भाऊ शिमोन याला शोधून काढले. आंद्रिया शिमोनाला म्हणाला,
आम्हाला मसीहा सापडला आहे.
शिमोनाला घेऊन आंद्रिया येशूकडे आला. शिमोनाकडे पाहून येशू म्हणाला,
तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस, तुला कैफा म्हणतील.
दुसऱ्या दिवशी येशूने गालील प्रांतात जाण्याचे ठरविले. तेव्हा तो फिलिप्पाला भेटला. येशू त्याला म्हणाला,
माझ्या मागे ये.
जसे आंद्रिया व पेत्र तसाच फिलिप्पही बेतसैदा या गावचा होता. फिलिप नथनेलास भेटला व म्हणाला,
मोशेने नियमशास्त्रात जे लिहिले आहे त्याची आठवण कर. जो येणार आहे त्या मनुष्याविषयी मोशेने व संदेशत्यानेही लिहिले, तो आम्हाला सापडला आहे. त्याचे नाव येशू आहे. तो येसोफाचा पुत्र असून नासरेत गावचा आहे.
परंतु नथनेल फिलिपाला म्हणाला,
नासरेत, नासरेत मधून काही चांगले निघेल काय?
फिलिप म्हणाला,
येऊन पहा.
येशूने नथनेलला आपल्याकडे येताना पाहिले. येशू म्हणाला,
हा येत असलेला मनुष्य खरोखर देवाच्या लोकांपैकी एक आहे. त्याच्यात खोटे काहीच नाही.
तुम्ही मला कसे ओळखता?
नथनेलाने विचारले. येशूने उत्तर दिले,
तू अंजिराच्या झाडाखाली उभा होता तेव्हाच मी तुला पाहिले. फिलिप्पने तुला माझ्याविषयी सांगण्यापूर्वीच.
मग नथनेल येशूला म्हणाला,
रब्बी, गुरुजी, तुम्ही देवाचे पुत्र आहात, तुम्ही इस्रायलचे राजा आहात.
येशू नथनेलला म्हणाला,
तू अंजिराच्या झाडाखाली उभा असतानाच मी तुला पाहिले असे मी सांगितले म्हणून तुझा माझ्यावर विश्वास बसला. परंतु यापेक्षा मोठमोठ्या गोष्टी तू पाहशील.
येशू पुढे म्हणाला,
खरे तेच मी तुला सांगतो, स्वर्ग उघडलेला तुम्ही सर्वजण पाहाल, देवदूत वर चढताना आणि मनुष्याच्या पुत्रावर खाली उतरताना तुम्ही पाहाल.